अनेक संत शूरवीर रक्षण करते जन्माले, जसे समर्थ रामदास राजा शिव छत्रपती, तसे आमचे बाळासाहेबही हिंदू धर्मा रक्षणा करता या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। त्यांच्या जन्माने जणू हिंदू धर्म व मराठी माणूस अंतकरणापासून सुखी झाला। आजचे जग हे कालच्या जगापेक्षा वेगळं आहे। आजच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाची बुद्धी संकुचित झाली आहे। भूक ही कालचीच आहे पण अन्न मात्र वेगळं आहे। राहण जुनीच आहे पण पाणी निवळलेलं आहे। वारा आणि निवारा पूर्वीप्रमाणे आजही आहेत पण वाऱ्याची दिशा आणि निवाऱ्याची तरा बदलली आहे। प्रापंचिकांचे संसार मुलाबाळांनी भरलेले आहेत पण त्याच्यामध्ये नियोजनाचा सूर उमटलाय। माणसं तीच आहेत पण माणुसकीची भावना बदलली आहे। मिळकत तशीच आहे अरे पण त्या नियतीच्या वाटा बदललेल्या आहेत। धर्म एकच आहे पण त्याला फाटा फुटलेला आहे। जीवनामध्ये रस निर्माण करणाऱ्या विधायक तशाच विघातक शक्ती पूर्वीही होत्या आणि आजही आहेत। आणि अशा या सर्वातून वाट काढत माणुसकीचा मेळ घालण्याचा प्रयत्न आणि मार्ग चालू आहे। साहेबांचा जन्म तो झाला, जन्म तो झाला। शिवरावांनी विचार केला, केशवरावांनी